तोंड करून तोंड आणि सांगाय आता सांग
आवाजाच्या जगात जायचंय काय तुमच्याकडे भरपूर काय
आता तोंड आणि सांगा
काय काय म्हणतो तुम्ही आता
बोल के बोलशील तुला काही बोलू देते माझ्या या बाळांना कशाला येऊ देते बोल के बोलशील तुला बोलाया फावलं बाळ माझी नाही घरी रान सुनक घावलं शेजीनी वाढिलं मला वरणाचं पाणी बयानी वाढिलं मला शेवयामध्ये लोणी शिजीनी वाढिलं भात साळीचा मोकळा बयानी वाढिलं आंब्या मावराचा ढिकळा भाऊजईनी वाढिलं जन लोकाला दावणी बयानी वाढिलं दुही कावड लावणी
आंब्या मोहराचा ढेकळा खरंच ही वही कुठं मला आम्हाला मिळाली नाही किती चांगले वावे तुमच्या आणि ते शेजीने वाढिलं वरणाचं पाणी बयानी वाढिलं
शेवयामधील
लोणी किती चांगले शब्द आहेत हे शब्दच मिळलं नव्हतं मी पराख्या मराठवाड्यात अख्या महाराष्ट्रात गेले पण हे शब्द नव्हतं मिळलं
काय बोलतो
खरंच नव्हते मिळलं पण तुम्ही आता काय सांगत नाही आणि आंबे मोर आपल्या तिकडे पिकतोय
ना
त्याची गाणी नको सांगायला का आपण
सीताला सासूर वस नाही सुनेला सासूर वस ते ना आले तर काय म्हणायचं
तुम्हाला जे
मग ते
येईन ते
मी म्हणते आठवून देते बघतो
बाजारचा शब्द म्हणत दुसरा आता कच्चा बया म्हणू ग हेच येतो हेच आता म्हणले आता मग म्हणलं ते गाणी एकच येतं कालवाची गाणीला शेवटी ते दुसरे
त्याला गळा लागतो बाय चांगला
चांगला आहे गळा तुमचा
मस्त तुमचा गळा लय मस्त आहे
म्हणा